तरुण युगल रेस्टॉरंटमध्ये जातो.
The young couple goes to a restaurant.
ते टेबलवर बसले आहेत.
They sit at a table.
एक वेटर त्यांच्या जवळ येतो.
A waiter comes to them.
ते मेनू पाहतात.
They look at the menu.
महिला पास्ता हवे.
The woman wants pasta.
आदमीला स्टेक हवे.
The man wants a steak.
ते देखील ड्रिंक्स ऑर्डर करतात.
They also order drinks.
वेटर त्यांचा ऑर्डर लिहितो.
The waiter writes down their order.
ते चहा करत आहेत जेवणासाठी.
They wait for the food.
भोजन खूप चांगले आहे.
The food is very good.
ते आपल्या जेवणाचा आनंद घेतात.
They enjoy their meal.
जेवणानंतर ते बिल भरणार आहेत.
After the meal, they pay the bill.
ते रेस्टॉरंट सोडतात.
They leave the restaurant.
सूर्य तेजपणे चमकत होता.
The sun was shining brightly.
पाच मित्र एका मलमलच्या कापडावर बसले.
Five friends sat on a blanket.
ते काकडी आणि फळे होती.
They had sandwiches and fruits.
एका मित्राने पुनर्चक्रित करणे यावर बोलले.
One friend spoke about recycling.
तिने सांगितले की ते महत्त्वाचे आहे.
She said it is important.
एक अन्य मित्राने झाडे लावण्याबाबत सांगितले.
Another friend mentioned planting trees.
त्यांनी पार्क साफ करायचा होता.
They wanted to clean the park.
त्यांनी प्लास्टिकच्या बाटल्या उचलल्या.
They picked up plastic bottles.
त्यांना मदत करण्यासाठी आनंद झाला.
They felt happy to help.
ते हसले आणि गोष्टींचा आदान प्रदान केला.
They laughed and shared stories.
शेवटी त्यांनी एक चित्र घेतले.
At the end, they took a picture.
त्यांनी निसर्गाचे संरक्षण करण्याचे आश्वासन दिले.
They promised to protect nature.
ते पिकनिक सोडून जात आहेत चांगला अनुभव घेत.
They left the picnic feeling good.
2025 मध्ये IPTV तंत्रज्ञान अधिक जलद आणि गुळगुळीत असेल.
In 2025, IPTV technology will be faster and smoother.
Many experts believe that this will happen soon. अलीकडच्या काळात एअरटेलच्या सेवेत अडथळा आला.
Recently, there was an outage of Airtel's service.
याने IPTV वर अवलंबून असलेल्या अनेक वापरकर्त्यांना परिणाम झाला.
This affected many users who rely on IPTV.
युजर्स निराश झाले आणि त्यांना लवकर उत्तर हवे होते.
Users were frustrated and wanted answers quickly.
एअरटेलने लवकर या समस्येचे समाधान करायचे वचन दिले.
Airtel promised to solve the problem soon.
IPTV चा भविष्य अत्यंत उज्ज्वल दिसत आहे.
The future of IPTV looks very bright indeed.
iPhone 17 Pro आला आहे आणि हे तंत्रज्ञान समुदायात तरंग निर्माण करत आहे.
The iPhone 17 Pro has arrived and it is already making waves in the tech community.
अनेक तज्ञ सहमत आहेत की यावेळेस सुधारणा महत्त्वाच्या आहेत.
Many experts agree that the upgrades are significant this time.
कॅमेरा सुधारणा विशेषतः लक्षात घेण्यासारख्या आहेत ज्या अधिक मेगापिक्सल काउंटची वैशिष्ट्ये आहेत.
The camera improvements are particularly noteworthy, featuring a higher megapixel count.
समीक्षक हे वैशिष्ट्याबद्दल उत्सुक आहेत.
Reviewers are excited about this feature.
बॅटरीच्या आयुष्यात सुधारणा झाली आहे, चार्ज झाल्यावर अधिक काळ टिकते.
The battery life is also improved, lasting longer between charges.
तथापि काही वापरकर्ते अनियमित ओव्हरहीटिंग समस्यांची नोंद करतात.
However, some users report occasional overheating issues.
हे समस्या प्रामुख्याने जडता वापराच्या दरम्यान दिसून येतात.
These problems seem to occur mostly during heavy usage.
या छोट्या समस्या असूनही कामगिरी अत्युत्तम राहते.
Despite these minor issues, performance remains top-notch.
एकूणच iPhone 17 Pro हे त्याच्या पूर्वजापेक्षा एक योग्य अपग्रेड आहे.
Overall, the iPhone 17 Pro is a worthy upgrade from its predecessor.
उपयोजना करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी iPhone 17 Pro निराश करणार नाही.
For those considering an upgrade, the iPhone 17 Pro will not disappoint.
निष्कर्षात iPhone 17 Pro त्याच्या प्रीमियम वैशिष्ट्यांसह उठून दिसतो.
In conclusion, the iPhone 17 Pro stands out with its premium features.
हे एक फोन आहे जो आधुनिक वापरकर्त्यांच्या मागण्यांसाठी अपवादात्मकपणे चांगला आहे.
It is a phone that meets the demands of modern users exceptionally well.
मानसिक सिद्धांत मानव वर्तनाच्या गुंतागुंतीच्या समजून घेण्यासाठी चौकटी म्हणून कार्य करतात.
Psychological theories serve as frameworks for understanding the complexities of human behavior.
या सिद्धांतांमध्ये संज्ञानात्मक व्यवहारी थेरपी CBT तिच्या अनुभवात्मक पाठिंब्या आणि व्यावहारिक अनुप्रयोगांसाठी उभी राहते.
Among these theories, cognitive behavioral therapy, CBT, stands out for its empirical support and practical applications.
संज्ञानात्मक व्यवहारात्मक थेरपी विचार भावना आणि वर्तनांच्या परस्पर संबंधावर जोर देते.
Cognitive behavioral therapy emphasizes the interconnectedness of thoughts, feelings, and behaviors.
हे परस्पर संवाद मानसिक आरोग्यावर महत्त्वपूर्ण परिणाम करतो, अनेकदा चिंता आणि नैराश्याकडे नेतो.
This interplay affects mental health significantly, often leading to anxiety and depression.
थेरेपिस्ट या इन्साइट्स वापरतात जे व्यक्तिगत गरजेनुसार गाईड करण्यासाठी वैयक्तिकृत हस्तक्षेप करतात.
Therapists utilize these insights to guide interventions tailored to individual needs.
याव्यतिरिक्त मनोभावनात्मक सिद्धांते अप्राणवादी प्रक्रियांच्या वर्तनाच्या आकारात भूमिका अन्वेषण करतात.
In addition, psychodynamic theories explore the role of unconscious processes in shaping behavior.
अशा पद्धतींनी विविध मानसिक विकारांना योगदान देणा या खोलवर बैठ्या समस्यांना उघड करू शकतात.
Such approaches can uncover deep-seated issues that may contribute to various psychological disorders.
मानवी सिद्धांत मानसगामी दृष्टिकोनांसह विरोधाभास ठेवत वाढीसाठी अंतर्निहित संभाव्यतेवर ठाम असतात.
Humanistic theories, contrasting with psychodynamic approaches, emphasize the inherent potential for growth.
ते ग्राहक केंद्रित दृष्टिकोनाचे समर्थन करतात जो जागरूकतेला आणि आत्मप्रकटतेला प्राधान्य देतो.
They advocate for a client-centered approach that prioritizes awareness and self-actualization.
आचरणात्मक सिद्धांत दुसरीकडे पाहण्यायोग्य क्रियाकलापांच्या सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतात.
Behavioral theories, on the other hand, focus on the modification of observable actions.
व्यवहारतानुसार रुजलेल्या तंत्रज्ञानाचे उद्दिष्ट इच्छित क्रियाकलापांना बळ देणे आणि नको असलेल्या वर्तनांना कमी करणे आहे.
Techniques rooted in behaviorism aim to reinforce desirable actions and diminish unwanted behaviors.
या सर्व सिद्धांतांनी आमच्या मानसिक आरोग्याच्या समजुतीला समृद्ध करणारे वेगळे वेधस्थळे प्रदान केले आहेत.
All these theories offer distinct vantage points that enhance our understanding of mental health.
एका आश्चर्यकारक उघडकीत आज जाहीर करण्यात आले की एम्मा मॅकी आगामी नेटफ्लिक्स नार्निया ची चित्रण करेल आयकॉनिक पांढऱ्या जादूगार.
In a stunning revelation, it was announced today that Emma Mackey will portray the iconic White Witch in the upcoming Netflix adaptation of Narnia.
ग्रेटा गेरविक तिच्या नाविन्यपूर्ण कथानकासाठी प्रसिद्ध आहे या खूप अपेक्षित चित्रपटाचे दिग्दर्शन करेल.
Greta Gerwig, renowned for her innovative storytelling, will direct this much-anticipated film.
समीक्षक आधीपासूनच कास्टिंग निवडीसंबंधी चर्चा करत आहेत, टिल्डा स्विंटनच्या विस्मयकारक सादरीकरणाशी समानतेचा आकृती रेखाटत आहेत.
Critics are already buzzing about the casting choice, drawing parallels to Tilda Swinton's unforgettable portrayal in the original series.
एम्माच्या कामगिरीची अपेक्षा आहे की ती पात्राला नवीन खोली आणेल, मागील व्याख्या आव्हान देईल.
Emma's performance is expected to bring a new depth to the character, challenging previous interpretations.
उत्साह अनुभवायचा आहे कारण चाहते उत्सुकतेने चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत पुढील वर्षी.
The excitement is palpable as fans eagerly await the film's release later this year.
ज्यादाच बेधडी वाढत असल्याने एम्माच्या पांढऱ्या जादूगाराचे चित्रण एका नवीन पिढीला पात्र पुन्हा परिभाषित करण्याचा सामर्थ्य असू शकते.
As anticipation builds, Emma's portrayal of the White Witch may redefine the character for a new generation.